चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विझे डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 23 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर कोरोना व्हायरसच्या वाढत्या भीतीमुळे बाजार शांत झाला। साखर कारखानदार साखर विकण्यासाठी धडपडत आहेत। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3270 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता। गुजरातमध्ये M30 व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3510 रुपये ते 3530 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30 व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, जगभरातील कोरोना व्हायरसच्या व्यापकतेनं बाजारानं संथ वेग घेतला आहे। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $341.10 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $10.92 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.323 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 5.276 झाला। क्रूड फ्युचर्स 1822 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $22.89 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 3934.72 अंकांनी खाली येऊन 25,981.24 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 1,135.20 अंकांनी खाली येऊन 7,610.25 अंकांवर बंद झाला।